चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। शक्नोति हैवयः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम स युक्तः स सुखी नरः। काम आणि क्रोध यांच्यापासून निर्माण झालेले वेग शरीराचा त्याग करण्यापूर्वीच आवरण्यासाठी म्हणून जो तयार असतो या वेगांना जो सहन करतो स युक्तः स सुखी नरः तो युक्त तो सुखी। युक्त म्हणजे आत्म्याशी युक्त। युक्त याचा अर्थ संन्यास आणि कर्मयोग याची युक्ती साधलेला, संन्यासाची युक्ती साधलेला, कर्मयोगाची युक्ती साधलेला, मग तो कर्मयोगी असो अथवा संन्यासी असो। भगवद्गीतेच्या परीने दोन्हीही एक। अत्यंत सुखे नैव बंधापासून मुक्त होणं, करून देखील लिप्त न होणं हा क्रमाने भगवद्गीतेचा संन्यास आणि कर्मयोग असा आहे। त्यामुळे जर काही होत असेल तर आत्म्याच्या ठिकाणी युक्तता निर्माण होते, शिवाय कर्मफलाचा त्याग होतो। आत्म्याच्या ठिकाणी युक्तता ही अंतर्युक्ती आहे, कर्मफलाचा त्याग ही बाह्य युक्ती आहे। दोन्ही साधल्या म्हणजे जीवन साधलं म्हणायचं, आणि एकच साधलं आत्म्याच्या ठिकाणी युक्तता आणि कर्मफळाच्या ठिकाणी त्याग जर दिसला नाही तर त्याच्या परमार्थामध्ये किंवा त्याच्या जीवनाच्या युक्तीमध्ये काहीतरी कमतरता आहे। त्याचं जे बाह्य जीवन आहे ते बाह्य जीवन कितीही म्हटलं तरी देखील एक प्रकारची रुखरुख, संताप, चिंता, कटकट यांनी युक्त असणारच। म्हणून आत युक्त आत्म्याशी आणि त्याचं चिन्ह म्हणून बाहेर कर्मफलाचा त्याग करताना दिसला पाहिजे। असे जेव्हा होईल तेव्हाच शांती, केवळ ध्यानाने नाही, केवळ आत्म्याशी मी संयुक्त झालो असं म्हणण्याने नाही। आणि आत्म्याशी संयुक्त होण्याच्या शिवाय कोणी जर म्हणेल की मी कर्मफलाचा त्याग करतो तर ते खोटं, ते शक्य नाही। अशा प्रकारे दोन्ही गोष्टी ज्यांनी जीवनात साधल्या तो युक्त आणि तो सुखी। या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी जर आवश्यक असेल तर काम आणि क्रोध यांचे वेग आवरणं हे जीवनामध्ये आवश्यकच आहे। ध्यानाच्या प्रक्रियेतच काम क्रोधाचे वेग आवरणं हे येतं, आणि कर्मयोगाच्या प्रक्रियेमध्ये देखील काम क्रोधाचे वेग आवरणं हे येतच। कर्मयोग हा तुलनेने अवघड आहे ध्यानापेक्षा। ध्यान ही कर्मयोग साधण्याची युक्ती आहे। असं असल्यामुळं कर्मयोग सांगितल्यानंतर देखील तशा प्रकारचं जीवन जगणं हे कठीण आहे असं लक्षात आल्यामुळं त्याची अंतर तयारी होण्यासाठी ध्यानाचा विषय भगवद्गीतेमध्ये आला। याच अध्यायात याच्याच पुढं हे सर्व कशामुळे साधलं जातं, तर जो ध्यान साधतो त्याला हे साधतं असं भगवंत म्हणाले. याच्यातच शेवटी जे श्लोक आहेत, स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे ध्रुवो, ध्यानाची प्रक्रिया आणि ध्यानाची प्रक्रिया देखील कर्म जमण्यासाठी, अशा प्रकारची ही जोडगोळी भगवद्गीता आपल्या समोर ठेवते आहे. काम आणि क्रोध हे संयुक्त वेगच समजले जातात. काम याचा अर्थ दुसऱ्या वस्तूपासून किंवा दुसऱ्यापासून सुख मिळण्याची आशा किंवा अपेक्षा म्हणजे काम. दुसऱ्याकडे सुखाची याचना करणं म्हणजे काम. दुसऱ्याकडे सुखाची इच्छा धरणं म्हणजे काम. मग तो खाण्याचा पदार्थ असो, त्यामुळे सुखाची इच्छा, ऐकण्याची गोष्ट असो त्यामुळे सुखाची इच्छा, कोणत्याही तऱ्हेने बाह्य वस्तूपासून सुखाची इच्छा हे कामाचं वैशिष्ट्यच आहे. आणि या कामाचा जो वेग आहे तो वेग असहनीय असतो. एकदा काम शिरला की मग काही सुचेनासं होईल. काम आणि कामना या दोन्हींना मिळून काम असं म्हटलेलं आहे. कामना म्हणजे सर्व इंद्रियांचे विषय, डोळे कान इत्यादी, आणि काम म्हणजे प्रजोत्पादनाला आवश्यक असणारा मूळ हेतू, त्यालाही काम असं म्हटलेलं आहे. आणि दोघांनाही उद्देशून इथं हा शब्द आहे. या काम किंवा कामना यांच्यामुळं थोडा वेळ सुख निश्चित मिळतं, सुख मिळत नाही असं नाही, आणि नंतर त्याचा परिणाम विषादामध्ये होतो. एक प्रकारची क्षुब्धता मनाला व्यापून राहू शकते. सुख, मन शून्य होणं आणि विषाद वाटणं, असा कामनांचा परिणाम साधारणपणाने होतो. काम जर अवरुद्ध झाला, जर काम सफल झाला, कामना सफल झाल्या, तर त्याचा पर्यवसान विषादामध्ये होत असेल, तर काम किंवा कामना यांच्यामध्ये पडूच नये असं कोणी म्हणेल, तरी देखील ज्यांच्या ठिकाणी काम किंवा कामना अवरुद्ध करण्याचा ज्यांनी नियम लावलेला आहे, काम आणि कामना यांच्या वाट्यालाच जायचं नाही किंवा ते आपल्या वाटेत आपल्या रस्त्यात येऊच द्यायचे नाहीत असं जे ठरवतात, त्यांच्या जीवनामध्ये देखील नैराश्य, संताप, उद्वेग, खिन्नता अशी भरून येतेच. काहीतरी उणीव भरून येते. अगदी मला आपल्याकडे येणारी तरुण मुलं सांगतात की जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये विषय निघतो की अमुक अमुक सिनेमा पाहिला का, आणि यांनी पाहिलेला नसतो, तेव्हा क्षणभर का होईना पण त्यांना असं वाटत राहतं की आपण सिनेमा पाहत नाही, केंद्रात जातो, काहीतरी कमी आहे या मुलांमध्ये, आपण भाग घेऊ शकत नाही, चर्चेत भाग घेऊ शकत नाही, एक. आणि दुसरं म्हणजे ते काय नक्की आहे हे आपल्याला माहीत नाही, ही कमतरता आहे आपल्या ठिकाणी, उणीव आहे. अमुक मॉलमध्ये गेला का, नाही उत्तर देताना आपल्या ठिकाणी काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे असं त्यांना वाटत राहत. म्हणजे एक प्रकारची खिन्नता अथवा नैराश्य अथवा संताप काम आणि कामना यांच्या वाट्यालाच जर गेला नाही तरी जीवनाला येतं. काम भावनेने केंद्रित मनुष्य एक प्रकारे पीडेने बाधितच असतो. कारण ती कामना पूर्ण होण्याची गरज असते. त्या कामनेची आठवण देखील पीडा देणारी असते. आणि जर ती तृप्त नाही झाली तर क्षुब्धता संताप याला भगवद्गीतेमध्ये क्रोध असं म्हटलेलं आहे. म्हणून इथं काम क्रोधोद्भवम वेगम असं म्हटलेलं आहे. काम आणि क्रोध ही जोडगोळीच आहे, एकमेकांबरोबरच राहतात. त्यांच्यामध्ये खरं अजून एक शब्द आहे, तो भगवद्गीतेने प्रत्येक वेळेला वापरलेला नाहीये पण तो गृहित धरावा, तो म्हणजे लोभ. काम क्रोध लोभ हे खरं म्हणजे त्रिक, या तीन गोष्टी आहेत. कामातून विषाद संताप कटकट क्षुब्धता हा क्रोध किंवा संताप हा क्रोध, आणि हा काम वारंवार मिळावा हा लोभ. म्हणून काम क्रोध आणि लोभ. अहंकाराच्या संदर्भात देखील दोन गोष्टी आहेत, मत्सर आणि दंभ. अहंकार जो अहंकारी आहे तो आपोआप मत्सर करेलच, त्याला सांगायला लागणार नाही. मत्सर हे अहंकाराचं प्रगतीकरण आहे. जेव्हा दुसऱ्याला कमी लेखून कोणी बोलतो तेव्हा तो कमी असतो की नाही हा मुद्दा नाही, पण याच्या ठिकाणी अहंकार आहे हा मुद्दा निश्चित आहे. मत्सर हे अहंकाराचं द्योतक आहे आणि दंभ देखील अहंकाराचं द्योतक आहे. आपण मोठे आहोत असं दाखवणं तुलनेने हा जो दंभ आहे मोठा असेल तर दिसेल, पण त्याच्याऐवजी दाखवण्याची इच्छा होणं हेही अहंकाराचं द्योतक आहे. म्हणून काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार याच्यामध्ये कामामुळे क्रोध आणि लोभ आणि अहंकारामुळे मत्सर आणि दंभ हे छळणारे भाग आहेत. त्याच्यामध्ये इथं जे वर्णन केलेलं आहे ते काम आणि क्रोध यांच्या संदर्भात केलेलं आहे. एक प्रकारे कामना किंवा काम किंवा वासना हा आनंद मिळवण्याचा बाहेरचा स्त्रोतच आहे, बाह्य स्त्रोत. त्यामुळे आनंद मिळतो. आनंद मिळतो हा मृगजळासारखा आहे असं भले कोणी म्हणो, असं म्हणणारे मग तत्वज्ञानाच्या प्रांगणात जातात. मग तुम्ही ते अध्यात्माचं बोलताय असं लोक म्हणायला सुरुवात करतात. साधं साधं बोला तर मग वासना हा आनंद मिळवण्याचा बाह्य स्त्रोत आहे. पण बाह्य स्त्रोत हा कायमच समाधान देऊ शकत नाही ही अडचण आहे. जसं फुलदाणीत खोवलेली बाहेरून खोवलेली फुलं ही किती वेळ राहणार, त्यांच्या राहण्याला मर्यादा असते. त्याच्याऐवजी जर मुळापासूनच वेली आली आणि तिला फुलं लागली तर. म्हणून अंतरस्त्रोत जो आहे तो अंतरस्त्रोत आत्म्यापशी आहे आणि बाह्यस्त्रोत इंद्रियांपशी आहे. आपण नेहमी बाह्यस्त्रोताचा विचार करून चालतो आणि हा जो अंतरस्त्रोत आहे त्याच्या संदर्भात आपण अगदीच अनभिज्ञ असतो, आपल्याला काही माहिती नसतं. एवढंच नव्हे तर तो आनंद काल्पनिक आहे की काय असंही काही जणांना वाटतं. तशा प्रकारचा आनंद नसला पाहिजे, किंवा जर असेलच तर त्या आनंदाकरता या सरसहा मिळणाऱ्या आनंदाचा त्याग करायला, म्हणजे बाह्य स्त्रोतापासून मिळणाऱ्या आनंदाचा त्याग करायला तयारी नसते. अंतरस्त्रोत जो आहे तो अंतरस्त्रोत म्हणजे आत्म्यापासून मिळणारा आनंद हा आत्म्यापर्यंत पोचला तरच मिळेल. आत्म्यापर्यंत पोचण्याचा जो आनंद आहे तो आनंद मन नाहीस झाल्यावर, वासना शमल्यानंतर, चित्तवृत्ती लीन झाल्यानंतर, प्राणशक्ती थबकल्यानंतर प्राप्त होतो. तो आत्म्याला जाऊन मिळतो, आत्म्यापर्यंत जाऊन पोचतो. आणि आत्म्याचा आनंद, सुख, समाधान, शांती त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते. मात्र आत्म्यापर्यंत जाण्यासाठी कोणतीही सोय मनुष्य देहात नाही, कारण त्या ठिकाणी मन पोचू शकत नाही. विषयांच्या ठिकाणी मन पोचू शकतं, ते सुख बुद्धिगम्य देखील नाही. इंद्रिय तर गोष्टच सोडा. असं असल्यामुळं यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह असं उपनिषद त्याच्याबद्दल म्हणतात. असं असल्यामुळं आत्म्यापर्यंत पोचणं म्हणजे बाह्य स्त्रोतापर्यंत पोचण्यासाठी जी साधनं दिलेली आहेत ती थांबवणं एवढा एकच उपाय राहतो. त्याग हा उपाय नाही, त्याग हा संपूर्ण उपाय नाही, सर्वस्वी उपाय नाही. जसा भोग हा आनंद मिळवण्याचा उपाय नाही, तसा सर्वस्वी त्याग हा देखील मगाशी आपण पाहिलं तसं काही एक नैराश्य, काही एक कमतरता, काही एक खिन्नता त्या व्यक्तीला इतरांच्या तुलनेनी तो सतत तौलनिक विचार करत असल्यामुळं खिन्नता त्याला स्पर्श करते. त्यामुळे त्याग ही तितका उपाय नाही, भोग ही तितका उपाय नाही. म्हणून जर उपाय काही असेल तर मध्ये राहणं, मध्यस्थ राहणं, सम राहणं, त्यागाकडेही न झुकणं आणि भोगाकडेही न झुकणं हा त्याचा उपाय आहे. म्हणून या काम आणि क्रोध यांच्या वेगाबद्दल भगवंत असं सांगतात की हे सहनच करावे लागतात. शक्नोती होई वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात, शरीराचा त्याग करेपर्यंत होईपर्यंत जे सहन करतात, कारण इंद्रिय मन जवळ असल्यामुळे ते वारंवार निर्माण होणार, त्याला सहन करा. मागच्या वेळेला मी सांगितलं सहन करणं म्हणजे ते निर्माण झाले पण मनात निर्माण झाले तर इंद्रियांमध्ये उठू देऊ नका, उठू देऊ नका याचा अर्थ वर्तन करू नका. मनात निर्माण होतील तर मनातच जिरू देत. बाहेर उमटू देऊ नका. मला असा मला सांगावं असं वाटतं की मागच्या वेळेला हे प्रवचन झालं, ऐकलं आणि कुठून तरी मला कळलं की आपल्या इथले कोण साधक त्या दिवशी रविवारी रात्री स्वयंपाक न करता बाहेर जाऊन काही एक बाहेर खाऊ असं त्यांनी ठरवलेलं होतं. तर त्यांच्यापैकी एक जण म्हणाला की बाहेर खाऊ असं आपण ठरवलं ना 2 महिन्यांनी असं मला कळलं. आज आपण प्रवचनात ऐकलं ना, ते बाहेर आता उमटू नको द्यायला, जिरू आपल्या ठिकाणी ही इच्छा आणि आपला घरातच काय करायचं ते करा. हा प्रयोग करणं चांगलाय. मला खूप आनंद झाला हे ऐकून. ध्यानाची तर एकांत प्रक्रिया आहे, ती नंतर येईल की ध्यानामध्ये विषयांकडे, विकारांकडे, मनाकडे, चित्ताकडे साक्षीत्वानी पाहणं, पण हा उपाय आहेच. त्यामुळे त्याला मिळणारा पाठिंबा मनाचा नाहीसा होतो. मन पाठिंबा जेव्हा देत नाही किंवा मनात उठणाऱ्या विचारांना आपण पाठिंबा देत नाही असं जेव्हा घडतं ध्यानामध्ये, तेव्हा समोर उठलेला विचार नाहीसा होतो. मग तो कामाचा का असेना, कामनेचा का असेना, तो नाहीसा होतो, तो गळून पडतो. याच्या बरोबरच व्यवहार काळी आपल्या मनावर, चित्तावर, बुद्धीवर साक्षीत्वानी लक्ष ठेवणं असा एक उपाय मागच्या वेळेला, जसं ध्यान काळी तसं व्यवहार काळी देखील. अजून एक उपाय म्हणजे हे नष्टच करणं, संपवणं. इच्छा निर्माण होती तेव्हा त्या बाहेर जाऊ न देता आत वळवणं आणि जिथून उठल्या तिथपर्यंत मागं नेणं, चैतन्यापासून उठल्या, अबोधात्मक चैतन्यापासून उठल्या, जीवभावनेपासून उठल्या, तिथं जाऊन त्यांना विसर्जित करणं, त्या इच्छेचा लय करणं, म्हणजे देखील सहन करणं. शक्नोति हई वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त स सुखी नरः. काम हा परनिर्भरता दाखवतो, काम सुख तर आत्मसुख हे स्वनिर्भरता दाखवतो, स्वनिर्भर असणं म्हणजे युक्त आणि सुखी. या श्लोकामुळे असं लक्षात येतं की काम आणि क्रोध यांचे वेग जीवनभर उठणारच. जोपर्यंत मनुष्य देह आहे तोपर्यंत काम आणि क्रोध यांचे वेग उठणारच, कोणीही असा तुम्ही. आणि ते सहन करणं म्हणजे एक तर जिरवणं, बाहेर उमटू न देणं, त्यांच्याकडे साक्षीत्वानी पाहणं, व्यवहार काही साक्षीत्वानी पाहणं किंवा प्रगत साधकाच्या अवस्थेमध्ये ते नष्ट करणं, संपवणं, हा कार्यक्रम जीवनभर करावा लागतो. जीवनमुक्त म्हणजे अशी कोणती स्थिती नाही की एकदा तुम्हाला ते जमलं कि मग कायम जमत राहील, कारण प्रत्येक वेळेला तुमच्या समोर काम उभा राहील, कामना उभ्या राहतील, प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यांना जिंकावंच लागेल. हे जिंकण्यासाठी आमरण प्रयत्न हवेत असं भगवद्गीता सांगते जीवनमुक्ताच्या बाबत, तो करतो असं सांगते. तसंच हे वेग संपूर्ण जिंकणं हे शक्य आहे असा अभिप्राय भगवद्गीता इथं देते. आपल्याला जे अशक्य वाटत ते शक्य आहे असं भगवद्गीता सांगते. याच्यासाठी उपाय म्हणजे स्थितप्रज्ञ लक्षणात सांगितले तसे देखील निग्रह संयम. स्थितप्रज्ञ लक्षणात हा विषय येऊन गेलेला आहे. त्याच्याच बरोबर ध्यानासारख्या नामस्मरणासारख्या साधना यांनीही हे वेग आवरता येतात, मात्र तसा संकल्प असावा, जिंकण्याचा संकल्प असावा, आवरण्याचा संकल्प असावा, तरच हे आवरले जातात. नाहीतर ध्यानाच्या वेळेला ध्यान आणि व्यवहाराच्या वेळेला कामनांमध्ये गुरफटून जाणं हे चक्र आपल्याला सोडणार नाही. मी हे करीनच, मी हे जिंकीनच, मी हे जिरवेनच असा संकल्प असेल तो हे जिरवू शकतो. हे वेग आवरण्यासाठी अथवा जिरवण्यासाठी धैर्याची गरज आहे, साहसाची गरज आहे. कारण हे वेग कोणत्या क्षणी तुम्हाला सुंदर हवे हवेसे किंवा कमनीय वाटू लागतील काही सांगता येत नाही. विवेकानंदांच्या जीवनामध्ये अशी एक गोष्ट घडली की ते एका मित्राच्या खोलीवर, एका चाळीत मित्राच्या खोलीवर जात असत आणि तिथं काय तंबोरा घेऊन मला वाटतं ते गात असत, दार लावून गात असत. विवेकानंद हे फार उत्तम गायचे असं मी ऐकलेलं आहे. त्यांचा आवाज फार चांगला होता, खूप तळमळीने भजनं म्हणत असत. दार लावून म्हणत असत. त्या चाळीमध्ये शेजारी राहणारी एक तरुण मुलगी तिला फार आकर्षण वाटत असे. हा तरुण येत असे आणि गायचा, दार लावून गायचा, पण ती गॅलरीत उभे राहून त्यांचं गाणं ऐकत असे. एकदा त्यांच्या ते लक्षात आलं, तेव्हापासून त्यांनी त्या ठिकाणी गायला जाण्याचं सोडून दिलं. याच्यासाठी एक साहस लागतं. कोणत्या अंगानी कुठली एखादी गोष्ट नाजूक म्हणून तुमच्या अंतःकरणात शिरेल काही सांगता येत नाही. तसंच हे वेग आवरले तरच तुमच्या ठिकाणी काही मनोबल निर्माण होईल. एरवी साधने करता जे मनोबल हवं असतं ते आणणार कुठून? तुमच्यापाशी असणारी शक्ती मर्यादितच आहे. ती जर सांडी विखुरी गेली तर साधनेत लावता येणं फार कठीण आहे. कारण मनोव्यापार सगळे तुमचे जर एका विशिष्ट विषयांनी व्यापून घेतले असतील तर ते साधनेच्या ठिकाणी आत्म्याकडे लावणं हे कठीण जाईल. म्हणून हा संयम करणं म्हणजे शक्ती क्षय टाळणं असा त्याचा अर्थ आहे, वाचवणं असा त्याचा अर्थ आहे. आणि मग ही शक्ती साधनेत लावता येते. अगदी क्षुद्र विषय देखील तासनतास गप्पा मारणं, उगीचच भटकत बसणं, किरकोळ किरकोळ का होईना पण असलेली व्यसनं, तर हे देखील काम क्रोधाचेच वेग समजावेत. कधी कधी आपण आपल्या व्यसनाला किरकोळ म्हणतो, सवय असते. साधकाच्या बाबत कुठल्याच सवयीला तो बळी पडणारा नसावा. स्वामीजी जे सांगायचे की चहा देखील नको जीवनात, ते त्याकरता होतं. चहाचे ते वैरी नव्हते एक प्रकारे, पण चहा कसा आठवण देतो आणि अशा साध्या साध्या विषयामध्ये देखील अडकलेला मनुष्य एखाद्या वेळेला चहा मिळाला नाही तर त्याचं जीवनच सुरू होत नाही, कोणतंच जीवन सुरू होत नाही, देहशुद्धी देखील नाही, इतका अडकतो. ध्यान तर दूर. असं असल्यामुळे ते सांगत असत सुपारी खाणं, जे छोटे छोटे देखील काम क्रोधोद्भवम वेगम समजावं, पान खाणं. माझा एक मित्र होता, बँकेतला मित्र, पण तो गुरुदेव रानड्यांच्या संप्रदायात होता आणि साधना करायचा. माझी बदली त्या ब्रँचला झाल्यावर मला म्हणाला की तुझ्याबरोबर मला राहायला आवडेल, आपण बरोबर राहत जाऊ. चालेल, डबा झाला खाऊन की म्हणायचा की चल आपण चक्कर मारून येऊ. बाहेर पडायचो आम्ही पहिल्याच दिवशी. हा कसा फारशी माहिती नव्हती. ते स्वाद म्हणून एक हॉटेल होत बर का टिळक रोडला, आता नाही आहे तिथं ते. मी नेहमी इथं बसतो म्हणाला. म्हणलं चल एक चहा घेतला, म्हणा तू थोडा पी मी थोडा पितो. म्हणलं चालेल. मग सिगरेट काढली. तुला मी सिगरेट ओढली तर चालेल का? म्हणलं तू ओढतोयस. सिगरेट ओढून झाल्यावर म्हणलं पण कशा करता ओढतोस? तो म्हणाला मी या याच्यात मुळीच अडकलेलो नाही, पण आय लाईक इट. मला आवडते म्हणाला. मी व्यसनात नाही अडकलेलो. हे बघ म्हणाला, अर्धी सिगरेट ओढली की तो तिथं विजवायचा. मला सिगरेटचं काही नाही पण मला आवडते. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील अडकणं हे साधनेच्या दृष्टीने कठीणच जातं. मग तो साधना नाही करू शकत. म्हणून साधकाचा एक आचार आणि विचार या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खरोखरच साधं राहणं, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, पण तशा ठिकाणी तशा म्हणजे उत्तम संपत्तीमान अशा स्थितीत देखील जनक राजा हे संन्याशासारखे राहत असत असं म्हणायचं असं म्हणतात. म्हणजे ते त्याच्यात आसक्त नव्हते. ते काय जमिनीवर झोपत असतील असं नाही, पण ते त्याच्यात मुळीच आसक्त नव्हते. किंवा करतही असतील तसा उपाय कधी कधी. आपण
अनासक्त आहोत हे नीट समजण्यासाठी. म्हणून हे जे काम आणि क्रोध यांच्यापासून निर्माण झालेले वेग आवरले गेले नाही तर तो युक्त होणार नाही, तो सुख मिळवणार नाही. सुख म्हणजे अंतरसुख. अंतरसुख कशावरून? पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी यहा अंतरसुखा अंतरारामा तथा अंतरज्योतिरेव यहा असा आतल्या सुखाचाच उल्लेख केलेला आहे. आतल्या सुखाबद्दलच भगवंत म्हणतात. ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातूही कीर नाही. ज्ञानी जे आहेत म्हणजे युक्त झालेले, आत्मसुखामध्ये रमलेले आणि शांती प्राप्त केलेले, त्यांच्या ठिकाणी विषयाची गोष्ट देखील नाही असं ते म्हणतात. गोष्टच नाही असं म्हणतात. याची मातूही, याची वार्ता देखील नसते. रमलेले असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, प्राप्त पुरुषांनी देखील सहज चाळा म्हणून इंद्रियांशी खेळायचं ठरवलं तरी तोही आपलविला जाण दुःखे सांसारिके असं म्हटलेलं आहे. कोणालाच मुभा नाही. विनोबा असं म्हणतात की ही ओवी काढून आमचा बाळकृष्ण म्हणजे विनोबांचा भाऊ तो असं म्हणाला की याचा अर्थ प्राप्त पुरुष देखील असे विषयामध्ये अडकतात असं समजायचं, असं ज्ञानदेवांना म्हणायचे की काय. तर विनोबा म्हणाले याचा असा अर्थ घ्यायचा की हा धोका लक्षात घेऊन प्राप्त पुरुष देखील तसा वागत नाही असा याचा अर्थ घ्यायचा, किंवा त्यांनी तसं वागू नये अशी एक सूचना प्रेमाने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे असा अर्थ घ्यायचा असं विनोबांनी बाळकृष्णाला सांगितलं. ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातूही कीर नाही, देही देह भावो जीही स्ववश केले. देहामध्ये राहून जे देह भाव आहेत ते देह भाव ज्यांनी स्ववश केले. कामा क्रोधाचे लोभाचे वेग जिरवून अथवा त्यांच्याकडे साक्षीत्वानी पाहून अथवा ध्यानानी अथवा ते जिथून उठतात तिथं त्यांना आणून संयमानी निग्रहानी जीवन जगून ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातूही कीर नाही, देही देह भावो जीही स्ववश केले. कोणाकोणाला असं वाटण्याची शक्यता आहे की ज्ञानी झाल्यावर त्याला कशा करता नियम, म्हणजे आधी नियम आणि नंतरही नियम, म्हणजे आम्हाला विषय मिळायचेच नाहीत की काय. आपण विषयाच्या काठावर उभे असतो त्यामुळे आपल्याला साहजिकच विषय हे गोड वाटतात. त्यामुळे मग विषयाशिवाय ज्ञानाच्या आधी जीवन जगायचं आणि ज्ञानाच्या नंतरही मुभा नाही. त्याच्यावरही विनोबा असं म्हणतात की 2 × 2 = 4 हा गणिताचा किंवा 2 + 2 = 4 हा प्राथमिक नियम शिकून एखादी व्यक्ती अंतराळात म्हणजे मंगळावर चंद्रावर यान सोडवण्याची गणित करण्यामध्ये देखील कुशल झाली. कारण तिथे अशी परिस्थिती नाहीये की तो मंगळ आणि इथून नेम धरून मारला. काही गणित आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये, मंगळ स्वतःभोवती फिरतोय, सूर्याभोवती सगळे फिरतायत. कसं आणि कशा पद्धतीने जायचं याचं काहीतरी गणित आहे. आणि असा गणिती जर म्हणायला लागला की प्राथमिक नियम आता माझ्या करता नको, मी एवढा मोठा गणिती झालो म्हणून 2 + 2 = 4 असे साधे साधे नियम मला नको, तर ते जसं चालणार नाही. तसं ज्ञानी जरी झाला तरी देखील साधकाच्या बाबत जे प्राथमिक नियम आहेत ते नियम ज्ञानांनी देखील पालनच करायचे आहेत. ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातू ही कीर नाही, देही देह भावो जीही स्ववश केले. जया ते बाह्याची भाष नेणीजेची निशेष. बाहेरची भाषाच जो जाणत नाही. आता हे ज्ञानोबा आहेत बर का, वर्णन करायला लागले की इतके टोकाला जाऊन वर्णन करतात की आपल्याला अगदी भीती वाटते. आणि हे भीती वाटण्याचं कारण असं की जीवनमुक्ताची लक्षणं चालली आहेत आणि जीवनमुक्त नसताना आपण ऐकतोय. असं असल्यामुळे देखील आपल्या मनामध्ये एक शंका आहे की असं कसं होईल. हेही एक कारण आहे. जया ते बाह्याची भाष, बाह्य गोष्टी म्हणजे विषयांची भाषा नेणी जायची निशेष, ज्यांना अजिबातच माहीत नाही. आपल्याकडे पूर्वी एक जण यायचे गाण्याचे अतिशय शौकीन आणि एक खास आहेत त्यांच्याकडं, काय नाव आता मला मी विसरलो, ते त्यांच्याकडं आले की सुफी जी गाणी आहेत ती गाणी आणि शास्त्रोक्त गाणी अशी एक मैफल त्यांच्या घरी बसायची. ते नेहमी साधारणपणाने यायचे, रेल्वेनी यायचे. त्यांच्याकडे उतरले, 4-4:30 हे घरी आले की 8-10 वाजेपर्यंत ते गायचे आणि मग पुण्यात लोकलनी यायचे. हे चिंचवडला राहणारे गृहस्थ, त्यामुळे ते साधारण 9-10 दरम्यान जातात हे त्यांना माहीत होत. त्या दिवशी ते आले आणि बसले आणि इतकं रंगलं ते सगळं की उठायची गोष्टच विसरले. 10 ही वाजून गेले, 11 वाजले, 12 वाजले. आलेली मंडळी जी होती मोजकी 5-10 मंडळी, तर तीही रंगून गेलेली होती. त्यांच्या बायकोला अशी जाणीव झाली की आता निदान भात तरी टाकू आपण, म्हणून तिने कुकर लावला. तर यांचं इकडे गाणं चाललेलं होतं, आगतून जशी कुकरची शिट्टी वाजली तसं ते म्हणाले की ही कोणती शिट्टी, काय काय झालं? तर म्हणे कुकरची शिट्टी वाजली. त्यांनी विचारलं कुकरची शिट्टी ही काय गोष्ट आहे. त्यांना माहीतच नव्हतं कुकर शिट्टी इतके रमून गेलेले असते गेलेले होते की हे क्या बात है. म्हणजे एखाद्या विषयात रमले तर इतकं की बाहेर, म्हणजे जेवण फक्त माहितीये पण ते कसं बनतं माहित नाही. असं साध्या साध्या, म्हणजे साधी नाही ती उत्तम कला ज्यांनी संपादन केली, पण परमार्थ ज्ञानाच्या दृष्टीने आपण फार तर तिला अलीकडची म्हणू, अशा विद्येच्या ठिकाणी रमलेला मनुष्य देखील. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जया ते बाह्याची भाष नेणीजेची निशेष. त्यांनी विचारलं कुकर क्या होता है, सिटी क्या होती है, नेणीजेची निशेष. अंतरी सुख एक आधी, याच कारण आत असणार एक सुख ते आहे. आणि ते सुख त्यांनी प्राप्त केलेलं असतं. पण त्या सुखाची एक अट आहे, तरी ते वेगळेपणे भोगीजे. जैसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगितेपणही. बाह्याची भाषा, बाह्य विषयांची भाषा त्या ठिकाणी नाही, निशेष नाही. आणि अंतरात मात्र एक सुख आहे, पण ते सुख असं आहे की ते वेगळेपणाने भोगता येत नाही. जसं पक्षी एक फळ एक, पक्षी फळ खातो वेगळेपणाने, तशा प्रकारचं हे सुख भोगता येत नाही. तरी ते वेगळेपणे भोगीचे, जैसे पक्षीय फळ चुंबीचे तैसे मध्ये तेथ विसरीजे भोगितेपणही. भोगणारा जो आहे त्याला आपण भोगतो आहोत याचाही विसर पडतो, तो त्या सुखाशी एकरूपच होऊन जातो. भोगणाऱ्याला आपण भोगतो आहोत याचीही जाणीव नसते. भोगी हा भोग असा आहे, अवस्था एकी उठी या भोगामध्ये अशी एक अवस्था निर्माण होते. ते अहंकाराचा अचळू लोटी, त्यावेळेला अहंकाराचा पडदा बाजूला सारला जातो. मी हा विषय भोगणार आहे, हा जो अहंकाराचा पडदा आहे तो पडदा बाजूला होतो. भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, आणि तो जोपर्यंत लोटला जात नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. इथपर्यंत ध्यानकाली अनेक जण पोचतात. ते वृत्तींपासून वेगळे होतात, त्यांना समजतं वृत्तींपासून आपण वेगळे झालेले आहोत. वृत्ती निमालेल्या त्यांना समजतात, वृत्ती नाहीयेत आणि आपण आहोत हे त्यांना समजतं. इथपर्यंत जाणारे खूप, इथून पुढची वाट अवघड. त्यावेळेला त्याला असा प्रश्न पडतो की आता मी काय करायचो, आता इथून पुढे मी काय करायचो, कारण काही करूनच मिळवण्याची सवय लागलेली असते. आणि असं जेव्हा वाटतं तेव्हा मन उठलेलं असतं, तो काहीच करू शकत नाही, मनाने काही करता येत नाही तिथं. त्या ठिकाणी निस्तरंगता आहे, आणि निस्तरंगता आहे हे समजणारा मी आहे. आणि याच्या पुढे आता काय होणार याची उत्सुकता आहे. इथपर्यंत विचार नाहीसे झाल्यामुळे मिळणारं सुख मिळत असत. बाह्य विषयाचा किंवा बाह्य जगताचा विसर पडल्याचं सुख मिळत असत, पण आपण सुखरूप आहोत हे समजलेलं नसतं. तो कशाची तरी वाट पाहत असतो, काहीतरी होण्याची वाट पाहत असतो, आणि हे कोडं काही केल्या सुटत नाही. परमामृतामध्ये मुकुंदराज म्हणतात की आत्मा द्रष्टा दृश्य गगन. आत्मा म्हणजे आपण स्वतः, द्रष्टा आहोत, आणि दृश्य म्हणजे विचाररहित स्थिती आहे, गगन म्हणजे चिदाकाश, चिदाकाशात हे चालू आहे. याविण काही नुरावे भान, इथपर्यंत जाता येतं. त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे, आपण त्या गगनापेक्षा म्हणजे काहीही विचार नाहीत या स्थितीपेक्षा वेगळे आहोत, आणि जाणीव रूपाने असल्यामुळं गगन म्हणजे शून्यच, गगन म्हणजे काही नाही ते. पण काही नाही हेही ज्याला समजलं तो गगनापेक्षा सूक्ष्म असला पाहिजे. आत्मा द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे, आपण आणि जाणीव रूपाने आपण आहोत ही भावना राहते. ते असं म्हणतात, त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन. त्या जाणीवेमध्ये तिथल्या तिथं सोहम भाव निर्माण होतो, तेव्हा मात्र मन उद्भवत आणि लीन होत. हे घडावं लागतं. येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे. सोहम भावानी लीन होतं म्हणजे परमात्माच मी आहे असं लक्षात घेऊन मन लीन होतं, अहंकार रहित होतं. अहंकारच सांडला जातो आणि फक्त काही एक स्थिती उरते, ज्याला अहम सोहम मावळले असं काही घडतं, फक्त सहा उरतो. आता ते अनुभवणारा किंवा ते पाहणारा मी वेगळा आहे ही भावना जाते. ही जी जाणीवेची भावना आहे त्या जाणीवेच्या भावनेच्या ठिकाणीच काही एक उरत, परिपूर्णत्वानी उरत, शांती रूपानी, समाधानानी, सुखानी, केवळ अस्तित्वानी तिथं काही एक असतं, पण मी आहे असा भाव नसतो. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसी दे मिठी गाढेपणे, मग त्या ठिकाणी मात्र सुख आहे. तोपर्यंत केवळ द्रष्टा होण्यात कोणतं सुख नाही. साधक म्हणतो मला काही प्रत्यय येत नाहीये, पण सुखाचा प्रत्यय येतो जेव्हा मीही निघून जातो तेव्हा अहंकाराचा अचळ पडदा. पण हे इतकं नाजूक आहे की तिथं मानवी स्पर्श चालत नाही. त्या ठिकाणी मी अमुक करतो असं म्हटलं की ती स्थिती दूर होते आणि आपोआप ती स्थिती प्राप्तही होते. तेथे उपाय तो अपाय, समर्थ म्हणतात, अपाय तो उपाय, हे अनुभवे विण काय उमजो जाणे. तिये आलिंगन मेळी, सुखासी मिठी पडते. अहंकाराचा अचळ पडदा बाजूला झाल्यानंतर पण कोणाची मिठी पडते? सुखाशी. काही नाही, सुखच उरत तिथं. बाकी कोणाची? माझी मिठी पडली असं सांगायला मी नसतो तिथं. तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी, त्या आलिंगन च्या बरोबरीनी आलिंगन झाल्याबरोबर होये आपे आप कवळी, आपोआप एक रूपता तिथं निर्माण होते. तेथे जळ जैसे जळी वेगळे न दिसे, पाण्यावर उठलेली लाट निमाल्यावर, लाट ही आणि पाणी हे असं लाट असताना जसं दिसत होतं तसं आता दिसेनासं जसं व्हावं. का आकाशी वायू हारपे, किंवा आकाश आणि आकाशामध्ये वायू, स्पर्शामुळे कळतं की वायू आहे, झाडं हलतात म्हणून कळतं की वायू आहे. एरवी वायू नावाचा काय पदार्थ आहे? आकाशच आहे. पण वायू म्हणून जे दुसरेपणाने काही दिसत होत, आता वायू आकाशामध्ये फिरणारा हरपून गेला, आता वायू नाही अशी स्थिती झाली. आम्हाला अंगाला स्पर्श जाणवत नाही, झाडं हलत नाहीत. तेथे दोन्ही हे भाष लोपे, त्यावेळेला आकाश आणि वायू असं काही शिल्लक राहत नाही, फक्त एक काही स्थिती शिल्लक राहते. एरवी आकाश आणि वायू असे दोन भाग होते, जळ आणि कल्लोळ हे दोन भाग होते. पण आलिंगन मेळी होये आपे आप कवळी, आलिंगन झाल्यानंतर आपोआप जसे दोन्ही नाहीसे होतात. का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती तिये. काय ज्ञानेश्वर महाराज भाषा वापरतात, अचूक. त्या ठिकाणी तस, त्या सुरती हा शब्द वापरलाय. सुरतीचा अर्थ संभोग आहे. या परमात्म्याशी होणाऱ्या एकरूपतेमध्ये, संभोगामध्ये, तैसे सुखची उरे स्वरूपी, स्वरूपे, स्वरूपच केवळ शिल्लक राहतं या संभोगामध्ये. स्वरूपाच्या ठिकाणी अहंता समर्पित होते आणि मग अहंताही जाते आणि स्वरूप आहे हा भावही जातो, मग केवळ काही असतं. ते म्हटले ना बाबा महाराज गर्द्यांचा तो अभंग आहे. जागृती पळाली निद्राही गळाली वृत्ती झाल्या बंद आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद. मी पण जावोनी द्वैत दृष्टी ही झाली अगदी अंध आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद. अशा प्रकारे या विशिष्ट एकरूपतेमध्ये फक्त सुखच शिल्लक राहतं. आपल्या स्वरूपाने शिल्लक राहतं. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये ऐसी द्वैताची भाषा जाय. कारण द्वैताची भाषा सगळ्या भोगांमध्ये जाते. खरं म्हणजे अगदी जेवत असताना देखील जाते पण अनुभवाला येते संभोगाच्या वेळेला. जास्तीत जास्त तीव्र उत्कट अनुभव जर असेल तर तेव्हा शक्य आहे. जर तरल मनोवृत्ती असेल तर अशा या सुरत क्रियेमध्ये स्वरूपाशी समरस होण्याच्या द्वैताची भाषा संपूर्णपणाने जाते. ऐसी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एक होय. अशा प्रकारे द्वैताची भाषा गेली आणि मग आपण म्हणू की एक झालंय. म्हणजे अनुभव घेणारा मी अहंकार गेल्यामुळं ज्याचा अनुभव घ्यायचा त्याच्याशी एकरूप झाला. द्वैताची भाषा गेली मग आम्ही एकरूप झालो असं जर म्हणू गेलं तर तेथे साक्षी कवणू आहे जाणतेचे. आम्ही एकरूप झालो असं म्हणाल तरी कोण शिल्लक राहतो? कसं शक्य आहे? ऐसी द्वैताची भाषा जाय मग म्हणो जरी एक होय. द्वैत आता संपलं, आता एकरूपता प्राप्त झाली. एकरूपता प्राप्त झाली हे सांगायला कोण तिथं साक्षी असतो? कसं सांगता येऊ शकेल? तरी तेथे साक्षी कवणू आहे जाणतेच आहे. एकरूपता झाली हे सांगायला तरी कोणीतरी शिल्लक पाहिजे ना. हे वर्णन कसं केलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणोनी असो हे आघवे येथे न बोलणे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. हे न बोलण्याचं तंत्र जे भाषेमध्ये सापडत नाही असं काय बोलणार काय सांगणार. एवढं सांगतो की ते आत्माराम होऊन गेले. ते आपल्या ठिकाणी तृप्त होऊन गेले. ही ओवी मात्र पुढच्या श्लोकाच्या विवरणाकरता ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली आहे. पण इथं प्रश्न विचारून ठेवलेला आहे आणि उत्तर मात्र पुढच्या श्लोकाच्या वेळेला दिले. सलग बोललेत ज्ञानेश्वर महाराज. त्याच्या मध्ये मध्ये श्लोक आपण घातलेत. या अंतःसुखः अंतरारामः तथा अंतर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्म भूतोधिगच्छति लभन्ते ब्रह्म निर्वाण ऋषयः क्षीण कल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. जीवनमुक्ताचं वर्णन करणारा पुढचा श्लोक, पुढचे दोन श्लोक, यहा अंतःसुखः जो कामाच्या निरपेक्ष अंतःसुखामध्ये सुखी आहे असा, अंतरारामः अंतरातच आराम सुख अनुभवणारा, तथा अंतर्ज्योतिरेव यहा ज्याला अंतःप्रकाश प्राप्त झालेला आहे, ज्याला आत ज्ञान प्राप्त झालेला आहे, स योगी तो योगी म्हणजे जीवनमुक्त, ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मात मिळून जाण्याचा मोक्ष, सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छती असा ब्रह्मात मिळून जाण्याचा मोक्ष निर्वाण म्हणजे साधतो आणि ब्रह्मभूतोधिगच्छती ब्रह्मरूप होऊनच जातो. लभंते ब्रह्मनिर्वाण ऋषयः क्षीण कल्मषाः, ज्याची कल्मष अत्यंत क्षीण झालेली आहेत पाप, त्याला अशा प्रकारे ब्रह्माला प्राप्त होण्याचा ब्रह्ममोक्ष ब्रह्मनिर्वाण त्याला प्राप्त होतो. छिन्नद्वैधा, ज्याची द्वंद्व बुद्धी सुटली, द्वैत सुटलं. यतात्मानः, ज्यांनी इंद्रिय आवरली. सर्वभूत हितैरताः, सर्व भूत मात्रांच्या हिताची, हितामध्येच ज्याला रती आहे असा, असं त्याचं पुढचं वर्णन केलेलं आहे. आपण पुढच्या वेळेस बघू. हरिओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 हरी. ज्ञानोभा माऊली प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.